50 languages. 6.
Saha.
Saha.
Reading and writing.
Vachne ani lihne.
Vachne ani lihne.
I read.
Mi vachat ahe.
Mi vachat ahe.
I read a letter.
मी एक मुळाक्षर वाचत आहे.
मी एक मुळाक्षर वाचत आहे.
I read a word.
मी एक शब्द वाचत आहे.
मी एक शब्द वाचत आहे.
I read a sentence.
मी एक वाक्य वाचत आहे.
मी एक वाक्य वाचत आहे.
I read a letter.
मी एक पत्र वाचत आहे.
मी एक पत्र वाचत आहे.
I read a book.
मी एक पुस्तक वाचत आहे.
मी एक पुस्तक वाचत आहे.
I read.
मी वाचत आहे.
मी वाचत आहे.
You read.
तू वाचत आहेस.
तू वाचत आहेस.
He reads.
तो वाचत आहे.
तो वाचत आहे.
I write.
मी लिहित आहे.
मी लिहित आहे.
I write a letter.
मी एक मुळाक्षर लिहित आहे.
मी एक मुळाक्षर लिहित आहे.
I write a word.
मी एक शब्द लिहित आहे.
मी एक शब्द लिहित आहे.
I write a sentence.
मी एक वाक्य लिहित आहे.
मी एक वाक्य लिहित आहे.
I write a letter.
मी एक पत्र लिहित आहे.
मी एक पत्र लिहित आहे.
I write a book.
मी एक पुस्तक लिहित आहे.
मी एक पुस्तक लिहित आहे.
I write.
मी लिहित आहे.
मी लिहित आहे.
You write.
तू लिहित आहेस.
तू लिहित आहेस.
He writes.
तो लिहित आहे.
तो लिहित आहे.
Go to www.50languages.com for the latest version and the books.